आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी. ऑपरेशन सिंधूमार्फत 1117 भारतीयांना परत आणण्यात यश. लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केली 2 जणांना अटक. आणि आषाढ वारीसाठी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालख्या पुण्याहून रवाना. इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला करून अमेरिकेनं इराण इस्रायल संघर्षात जाहीररित्या उडी घेतली आहे. दहशतवादी कारवायांना रसद पुरवणाऱ्या देशाला लगाम घालण्यासाठी इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यानं अमेरिकेनं नाईलाजास्तव ही कारवाई केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणने आता शांतता प्रस्थापित करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. अमेरिकेच्या या कारवाईचं इस्रायलने स्वागत केलं आहे. त्यापाठोपाठ इस्रायलने पश्चिम इराणमधल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अमेरिकेनं केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि अण्वस्त्र प्रसार विरोधी कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं सांगत इराणने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्याचे दूरगामी परिणाम होतील असा इशाराही इराणनं दिला आहे. हल्ला झालेल्या फोर्डो, नतांज आणि एस्फहान इथं निवासी भागात कुठलाही किरणोत्साराचा धोका सर्वेक्षणात आढळलेला नाही, तसंच आपला अणुकार्यक्रम जारी राहील असं इराणच्या अणुऊर्जा संस्थेनं म्हटलं आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे हल्ले हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी एक मोठा धोका असल्याचं गुटेरस यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या 1117 भारतीय नागरिकांना आतापर्यंत मायदेशी परत आणल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून पहिल्या टप्प्यात 110 नागरिकांना मायदेशी आणलं होतं. दुसऱ्या टप्प्यात 290, तिसऱ्या टप्प्यात 117, चौथ्या टप्प्यात 310 नागरिकांना मायदेशी आणलं गेलं, तर 5व्या टप्प्यात 290 नागरिक भारतात आले. उरलेल्या नागरिकांनाही लवकरच मायदेशी परत आणलं जाईल असं जयस्वाल यांनी सांगितलं. भारतीय नौदल येत्या 1 जुलै रोजी रशियातल्या कॅनिनग्राड इथं तमाल या आपल्या बहुपयोगी लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार आहे. भारत आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या 2 दशकात रशियाकडून समाविष्ट होणाऱ्या क्रिवाक श्रेणीतल्या लढाऊ जहाज मालिकेतलं हे 8वं जहाज आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये देशभरातून 2500 अधिक धावपटू सहभागी झाले असून यातून देशाचा आपल्या लष्करावरचा दृढ विश्वास दिसून येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेनं आयोजित केलेला हा उपक्रम जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये शांतता, देशभक्ती आणि पर्यटन या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे असं ते म्हणाले. कारगिल युद्धस्मारकासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे 3 कोटी रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी लष्कराकडे सुपूर्द केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षात भारतानं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांवर आधारित उपक्रमांमधून लक्षणीय बदल घडवला आहे. गेल्या दशकभरात भारतातल्या ऊर्जा क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात नवीकरणीय आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा मोठा वाटा आहे. जून 2025 पर्यंत देशाची एकूण ऊर्जा उत्पादन क्षमता 476 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीत भारताचा आता जगात 3रा क्रमांक लागतो, तर पवन ऊर्जेच्या बाबतीत भारत जगात 4थ्या क्रमांकावर आहे. एप्रिल 2018 पर्यंत देशातल्या 100% खेड्यांपर्यंत वीज पोहोचली, त्यात 2.80 कोटी घरांचा समावेश आहे. वीज टंचाई दूर झाली, विजेचा दरडोई वापर 45% वाढला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन मिळत आहे. दरम्यान कोळसा उत्पादन क्षेत्राचंही आधुनिकीकरण झालं असून त्यावरचं अवलंबित्व आणि ताण कमी झाला आहे. एकूणच स्वच्छ आणि हरित ऊर्जा उत्पादनाच्या दिशेने भारताची दमदार वाटचाल सुरू आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 2 जणांना अटक केली आहे. परवेज अहमद जोथार आणि बशीर अहमद जोथार अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून आणखी 3 दहशतवाद्यांची माहिती मिळाली असल्याचं NIAच्या सूत्रांनी सांगितलं. ते तिघे पाकिस्तानचे नागरिक असून लष्कर ए तैबाशी संबंधित आहेत. पहलगाममध्ये हिल पार्क इथं परवेज आणि बशीर यांनी या तिघांना अन्न, निवारा आणि इतर मदत दिली होती. पुढचा तपास सुरू आहे. संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद उद्या आणि परवा मुंबईत विधानभवनात आयोजित केली आहे. या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजाचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका या विषयावर विचारमंथन होईल. परिषदेच्या समारोपानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची वार्ताहर परिषद होईल. संसदेच्या तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातले संसद सदस्य देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आषाढ वारीसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातून हडपसर मार्गे पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सकाळी 6 वाजता निघाली असून ती आज दिवेघाट मार्गे सासवडला जाणार आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी साधारण 7 वाजता मार्गस्थ झाली. या पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर इथं असेल. पुण्यात काल दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी काही किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही मंदिरांच्या बाहेर भव्य मंडप उभारण्यात आला होता. वारीचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम कसबा आणि भवानीपेठ परिसरात केंद्रीय संचार ब्युरोतर्फे सादर करण्यात आले. संत मुक्ताबाई पालखीचं आज बीड शहरात आगमन झालं. राज्यभरातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. राज्यातल्या 80 शहरातून 4000 सायकलची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. पंढरपुरात आज सायकल संमेलन होत आहे. सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला. आरोग्यमय भारत या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं स्वच्छता अभियानाला आजपासून सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. आज सकाळी शहरात 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात 148 टन कचरा गोळा करण्यात आला. आषाढी वारीच्या आधीची ही स्वच्छता मोहीम असून वारीनंतरही अशी मोहीम राबवली जाणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचं आणि पवित्र धार्मिक ठिकाण असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूर कॉरिडॉर सर्वांच्या संमतीने पूर्ण केलं जाईल असं गोरे यावेळी म्हणाले. यावेळी जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. हवामान. राज्यात कोकण घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं दिला आहे. तसंच राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात असून पुढचे 24 तास रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातल्या सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून दरड हटवण्याचं काम सुरू आहे असं राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं कळवलं आहे. पश्चिम किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी. ऑपरेशन सिंधूमार्फत 1117 भारतीयांना परत आणण्यात यश. लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केली 2 जणांना अटक. आणि आषाढ वारीसाठी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालख्या पुण्याहून रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.